प्रकरण 46 ईश्वर सत्वगुणाच्याही अतीत। सत्वगुण मानवी जीवनाला निश्चितच पोषक आहे, किंबहुना त्या वाचून आपण जगूच शकणार नाही। मातीच्या द्रवाशिवाय अंकुर फुटू शकत नाही आणि मातेच्या द्रवण्याखेरीज अर्भक वाढू शकत नाही। प्रेम, रुजुता, आर्जव, वात्सल्य, स्नेह, शांती, समाधान, बंधुभाव, माणुसकी आदी गुणांचा सुंदर परिपोष झाल्याखेरीज व्यक्तिगत उन्नयन कालत्रयी शक्य नाही। व्यक्ती व्यक्ती मिळूनच समाज होतो, म्हणून समाजाचेही ते शक्य नाही। त्रिगुणांमध्ये समाज तथा व्यक्ती यांच्या धारणेचं सामर्थ्य आहे। रजोगुण त्याचप्रमाणे तमोगुण आवश्यक जरूर आहे, परंतु प्रमाणातच। प्रमाण वाढलं की विनाशच। जसं प्रमाणात घेतलेली दारू औषधीकारक असते, परंतु दारू घ्यायला लागलं की प्रमाण उरत नाही। बेप्रमाण दारूला मनुष्य बळी पडतो आणि विनाश ओढवून घेतो। म्हणून दारूचा प्रयत्नपूर्वक त्याग करणेच श्रेयस्कर। तसेच रजोगुण आणि तमोगुण त्यागाचेच अधिकारी होत हे जाणून असावे। तसा प्रयत्न सुरू झाला की हे गुण बाहेर पडू लागतात। तोच जी पोकळी निर्माण होते ती आपापतःच सत्वगुणांनी भरू लागते। रिकाम्या भांड्यात हवेने स्वयमेव उतरावे तसे ते घडते, कारण जीवाचा स्वयंभू भाव सत्वगुण हाच आहे। बालक मुळातच निरागस आणि प्रेमळ असंच असताना गुलाबाचे काटे झडून पडले की मऊ रेशमी पाकळ्याच उरतात ना। समुद्रावर तांडव करणारी लाट शांत झाली की मुग्ध मधुर सुखद हेलकावे देणारं पाणी सुरतं ना। त्याप्रमाणे रजोगुण तथा तमोगुण हे द्वय आणि त्यांनी निर्माण केलेले द्वंद्व गेले की जो उरतो तो सत्वगुण। सत्वगुण अधिक शुद्ध करत राहायचं म्हणजे झालं। सत्वगुणाचं एक महिमान असं की तो ईश्वराच्या अगदी जवळ आहे, किंबहुना ईश्वर ज्या गुणांनी ओळखला जातो ते गुण सत्वगुणांचीच अंगे असतात। दया, क्षमा, औदार्य, धैर्य, अभय, शांती, दिव्यता, मांगल्य, शुचित्व, निखळ प्रेम आदी गुण म्हणजे साक्षात ईश्वरच नव्हे काय? सत्वगुणांच्या अभिवृद्धीतूनच तेच गुण वाढीला लागतात। फक्त ते शुद्ध मात्र करावे लागतात। मीठ, गंधक किंवा सोनं जमिनीतूनच येतं, पण ते शुद्ध करावं लागतं। तसेच सत्वगुण देखील मानवी अहंकारानी दूषित झालेला असतो, म्हणून शुद्ध करावा लागतो। याचाच अर्थ असा की रजोगुण आणि तमोगुण संपल्यावर आपण आणि देव जणू एकच होतो। फक्त अहंकारी रेषा त्या दोनपणा निर्माण करते। ही रेषा जेवढी पुसट तेवढेच ईश्वराशी सान्निध्य। अर्थात अहंकाराची रेषा पुसट मात्र करावी लागते। याचाच अर्थ असा नव्हे का की सत्वगुणाचाही त्याग करावा लागतो? मी सत्वगुणी आहे ही जाणीव म्हणजेच सात्विक अहंकार। ही जाणीव जाता क्षणीच जे उरते ते देवत्व। प्रकाशाला मी प्रकाश आहे ही जाणीव कधीच संभवत नाही, कारण त्यांनी अंधार पाहिलेलाच नसतो। तसंच देवाला देवपणाची जाणीव कधीच असत नाही, कारण त्याच्या आगमनानंतर त्रिगुण उरतच नाहीत, सात्विक गुणसुद्धा उरत नाहीत। तो सर्व गुणांच्या अतीत असतो, त्याच्यावर कुठल्याच गुणांचा प्रभाव पडत नाही। प्रकाश विजेचा असला तरी सूर्यापुढे निस्तेज असतो। तसा सत्वगुण प्रभावी आणि ईश्वराच्या सन्निध असला तरी ईश्वर त्याहूनही आगळा आणि सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजेच ईश्वर गुणमय असूनही गुणातीत आहे. हेच सत्यदर्शन होय. सोहम हंसहा.